रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक फिर से एक बार यहां पर लौट कर आ चुकी है। घर से बजाते रहो कहता है रेड एफएम। घर से हमारे साथ जुड़ चुके हैं योगेश शिरसाठ। अगदी तो लिहितो तितका छान, तो परफॉर्म सुद्धा तितका छान करतो। अगदी मल्टिपल ज्या काही त्याच्यामध्ये कला आहेत ना, त्या त्याच्यामध्ये आहेत, पण नेमकं त्याचं फेवरेट काय आहे ऐकूयात ना त्याच्याचकडनं।
तू भरपूर आता लिहितोय, येणारे भरपूर इव्हेंट्स आहेत तर त्याच्यासाठी तू लिहितोय। तुला लिहायला सगळ्यात जास्त आवडतं की जेव्हा आम्ही तुला परफॉर्म करताना बघतो ते तुला सगळ्यात जास्त आवडतं?
म्हणजे दोन्ही गोष्टी पूरक आहेत परस्परांना, मला दोन्ही गोष्टी खूप आवडतात। आणि सगळ्यात जास्त मला काय आवडतं, मी लिहिलेलं जेव्हा मोठमोठे ऍक्टर्स परफॉर्म करतात, महेश मांजरेकरांपासून अशोक सराफांपर्यंत सगळ्यांनीच जवळजवळ मी लिहिलेलं परफॉर्म केलंय, पण मी लिहिलेलं कोणीतरी परफॉर्म करतोय आणि त्या वाक्यांना जेव्हा टाळ्या येतात ना, ते मला जास्त आवडतं। आणि ते काय ना, ते सगळा अनुभव औरंगाबादचाच आहे। म्हणजे तिरकस विचार करण्याची जी पद्धत आहे ती मराठवाड्याच्या लोकांकडे, कुठल्याही गोष्टी सरळ उत्तर देत नाहीत। म्हणजे किती टक्के मार्क पडले पोराला, काय नाही कमी पडले, किती पडले, काय नाही 80% पडले, 80% कमी, गरीबांचे 2 पोरं पास होतात। हे जे आहे हे आपल्याकडच्या लोकांचं,
राईट राईट, हे फक्त मराठवाड्यातले लोकच करू शकतात।
आपल्या दुःखाला सुद्धा विनोदाची झालर देणं जे असतं ते तो सगळ्यात मोठा विनोद, आणि स्वतःवर ज्याला विनोद करता येतो ना तो सगळ्यात मोठा विनोद चार्ली चॅप्लिन आपल्याला आवडतो।
हा यार, मतलब कुछ भी कर लो आप कमाल के हो ये तो हम जानते हैं। वापस लौट कर आऊंगी थोड़ी देर के बाद एक ब्यूटीफुल मेसेज के साथ। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर योगेश शिरसाठ आज आपल्यासोबत आहेत। स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।